हॅलो, आज आपण बनीची स्पेस पिकनिकची गोष्ट ऐकणार आहोत. या वीकेंडला काय करावे? मॉम डॅडचे प्लॅनिंग चालले होते. स्पेस जर्नी म्हणून एक छान मूव्ही लागला होता. बनीला स्पेसविषयी खूप उत्सुकता होती. बनीला तो मूव्ही दाखवायचा असे दोघांनी ठरवले. बनीला मात्र ते सरप्राईज ठेवायचं होतं. रविवारी सकाळी बनीच्या मॉमने पटापट सगळ्यांसाठी मस्त व हेवी ब्रेकफास्ट केला. बनीचा आवडता ब्रेकफास्ट असल्याने बनीनी तो पटपट खाल्ला. मग मॉमने बनीला सांगितले की आपण आत्ता कुठेतरी फिरून येऊया. बनी खुशच झाला. फटाफट छान ड्रेस शूज घालून तयार झाला. कार जेव्हा थिएटरला आली तेव्हा बनीने तर उडीच मारली. अ बिग सरप्राईज, मॉम डॅड बनीला म्हणाले. बनीने व त्याच्या मॉम डॅडने मूव्ही खूप एन्जॉय केला. मध्ये आईस्क्रीम व पॉपकॉर्न पण खाल्ले. मग मूव्हीनंतर तिथे एक पार्क होते, तिथे थोडा वेळ टाईमपास केला. तिघे घरी परत आले तेव्हा संध्याकाळ झाली होती. बनीच्या डोळ्यासमोर सारखी मूवीमध्ये बघितलेलीच पिक्चर्स येत होती. दिवसभर दमल्याने बनी रात्री लवकर झोपला. स्वप्नात बनीला दिसले की एक मोठे रॉकेट त्याची वाट पाहत होते. दोन रॅबिट्स पुढे आले व त्यांनी बनीला एक मोठा स्पेस सूट अंगात घातला. तो एवढा हेवी होता की बनीला एकदम गुदमरल्यासारखे झाले. मग तो त्या रॉकेटमध्ये जाऊन बसला. अजून चार रॅबिट्स त्या रॉकेटमध्ये होते. त्यांनी सगळ्यांना एकमेकांना हग केले आणि विश केले. थोड्या वेळातच 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0 करत करत ढुम्म आवाज आला व रॉकेट सू सू करत स्पेसमध्ये उडाले. आधी बराच वेळ प्रकाश दिसत होता व नंतर एकदम काळोख झाला. मध्येच खूप लाईट खिडकीतून आत येई व एखादा मोठा स्टार जवळून जाई. बनी खूपच एन्जॉय करत होता. सगळी होता होता एकदम रेड लाईट आत आला. तो इतका स्ट्रॉंग होता की सगळ्यांनी पटापट आपले गॉगल्स डोळ्यावर चढवले. तो मास होता. मासच्या अगदी जवळून त्यांचे स्पेस शटल जात होते. एका स्टार भोवती त्यांना खूप रिंग्स दिसल्या. तो सॅटर्न होता. खूप तास ते स्पेस शटल वेगवेगळ्या स्टार्स भोवती फिरत होते. बनीला आपल्या डॅडने सांगितलेले सगळं आठवत होते. तो फुल गॅलेक्सीला राऊंड मारत होता. नेक्स्ट स्टारवर पोहोचण्याआधीच त्याच्या डोळ्यावर खूप मोठा प्रकाश आला. त्याच्या बेडरूममधील कर्टन्स उघडत मॉम त्याला उठवत होती व बनी मात्र बडबडत होता, थांब ना, माझे स्पेस शटल अजून लँडच झाले नाही आहे, मी कसं उठू, बाय बाय.